आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाविकास आघाडीचं जागावाटप आज पूर्ण होण्याची शक्यता. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून रवींद्र चव्हाण यांची उमेदवारी जाहीर. विधानसभा निवडणुकीसाठी परिवर्तन महाशक्तीच्या बैठकीत 150 जागांवर एकमत. रेल्वेचं आगाऊ आरक्षण आता 120 ऐवजी 60 दिवस आधीपर्यंत करता येणार. न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतीय संघ पहिल्या डावात 46 धावांमध्ये गारद. न्यूझीलंडची 134 धावांची आघाडी. आणि 19 वर्ष वयोगटातल्या राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत मुलांच्या गटात छत्रपती संभाजीनगर संघाला तर मुलींमधून मुंबईच्या संघाला विजेतेपद. महाविकास आघाडीचं जागावाटप आज किंवा उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत 216 जागांवर सहमती झाली आहे. उरलेल्या जागांवर आजच्या बैठकीत सहमती होईल असं विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितलं. काँग्रेसच्या 84 जागांवरच्या उमेदवारांची छाननी झाली आहे. रविवारी केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर या 84 किंवा काँग्रेसच्या सर्व जागांवरचे उमेदवार जाहीर होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. समाजवादी पक्षाला महाविकास आघाडी काही जागा देणार आहे का असंही ते म्हणाले. राज्याच्या 8 विभागात महाविकास आघाडीच्या किमान 3 सभा घेण्याची तयारी असल्याचंही त्यांनी सांगितलं. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसनं रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली आहे. नांदेडचे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण त्यांचे वडील होते. विधानसभा निवडणुकीसाठी परिवर्तन महाशक्तीच्या बैठकीत सुमारे 150 मतदारसंघांवर एकमत झालं आहे. अर्ज भरायला सुरुवात केल्यावर याची विस्तृत माहिती दिली जाईल अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिली. या बैठकीसाठी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे छत्रपती संभाजीराजे, प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू, स्वतंत्र भारत पक्षाचे वामनराव चटप, महाराष्ट्र राज्य समितीचे शंकर अण्णा धोंडगे, भारतीय जवान किसान पक्षाचे नारायण अंकुशे आणि इतर अनेक समविचारी नेते एकत्रित आले होते. आमचं सरकार एका झेंड्याचं नसेल तर आमच्या डोक्यात तिरंगा असेल असं बच्चू कडू यांनी सांगितलं. मनोज जरांगे पाटील यांनी आमच्यासोबत यावं, अन्यथा स्वतःचे उमेदवार उभे करावेत असं संभाजीराजे म्हणाले. लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीवर महायुती सरकारने 200 कोटी रुपयांची उधळपट्टी केल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. जनतेच्या कष्टाचा पैसा हे सरकार जाहिरातींवर खर्च करत असल्याचं प्रदेश काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी आज मुंबईत प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातल्या 600 पदाधिकाऱ्यांनी नुकताच सामूहिक राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुण्याचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांना विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये संधी न दिल्यामुळे कार्यकर्ते नाराज झाले असून त्यामुळे पुणे शहर पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा दिल्याचं सांगण्यात येत आहे. राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणूक प्रचारात काळ्या पैशाचा वापर होत असल्याचं नागरिकांच्या निदर्शनास आल्यास त्यांनी आयकर विभागाला त्याची माहिती द्यावी असं आवाहन आयकर अधिकाऱ्यांनी केलं आहे. निवडणुकीत वापरला जाणारा काळा पैसा, रोख रकमेची वाहतूक किंवा वाटप अशा संशयास्पद गोष्टी नजरेस पडल्यास नागरिकांनी थेट आयकर विभागाच्या टोल फ्री क्रमांकावर किंवा मेल आयडीवर संपर्क करावा अथवा 9403390980 या व्हॉट्सअप क्रमांकावर व्हिडिओ किंवा छायाचित्र पाठवावं असं आवाहन आयकर विभागाचे नागपुरातले उप आयकर निदेशक अनिल खडसे यांनी केलं आहे. अशी माहिती देणाऱ्या व्यक्तीची ओळख गुप्त ठेवण्यात येईल. महाराष्ट्र विधानसभेसाठी निवडणूक लढवणारे उमेदवार आणि त्यांच्या राजकीय पक्षांना सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशानुसार गुन्हेगारी पार्श्वभूमी प्रसिद्ध करावी लागणार आहे. भारत निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार याबाबत सविस्तर निर्देश आणि प्रलंबित गुन्हेगारी खटल्यांची माहिती प्रसिद्ध करण्यासाठी विहित नमुने देखील दिले आहेत. उमेदवाराविरुद्ध प्रलंबित गुन्हेगारी खटल्यांची माहिती निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर नो युअर कॅन्डिडेट या लिंकवर उपलब्ध असेल. राज्यातल्या विधानसभा निवडणुकीसाठीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगानं जाहीर केल्यानंतर राज्यातल्या सर्व जिल्ह्यात निवडणूक पूर्ण तयारीला सुरुवात झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तपास नाके उभारण्यात आले असून सर्व वाहनांची कसून तपासणी करण्यात येत असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची 120 जवानांची तुकडी जिल्ह्यात तैनात करण्यात येणार आहे. तसंच सर्व मतदार केंद्रांवर आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं. सांगली जिल्ह्यात निवडणुकीची तयारी पूर्ण झाली असून प्रशासनाच्या सूचनांचं पालन सर्व राजकीय पक्षांनी करावं असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. इलेक्ट्रॉनिक माध्यमं समाज माध्यमांवर उमेदवारांच्या जाहिराती प्रसारित करण्याआधी परवानगी घेणं बंधनकारक असल्याचंही त्यांनी सांगितलं. नवी मुंबईत विना परवानगी लावलेल्या अनधिकृत राजकीय जाहिराती काढून टाकण्याची कारवाई महापालिकेनं सुरू केली आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर महापालिकेने 13 ते 16 ऑक्टोबर या कालावधीत 4,418 अनधिकृत बॅनर्स आणि होर्डिंग्स काढून टाकले असून सार्वजनिक भिंतीवरची चित्र, लेखन, झेंडे आणि कमानी देखील हटवण्यात आल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघातले भाजपाचे आमदार डॉ राहुल आहेर यांनी यंदाची विधानसभा निवडणूक न लढवण्याची घोषणा आज पत्रकार परिषदेत केली आहे. श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं 18वा विधानसभा मतदारसंघाचा हा कार्यक्रम आजपासून आकाशवाणीवर सुरू होत आहे. दररोज संध्याकाळी 7:10 अस्मिता वाहिनीसह प्रादेशिक वृत्त विभागाच्या युट्यूबवरूनही हा कार्यक्रम प्रसारित केला जाईल. या कार्यक्रमात आज जळगाव जिल्ह्यातल्या मतदारसंघाचा आढावा आपल्याला ऐकता येईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. रेल्वे आरक्षणाची 120 दिवसांची मर्यादा आता 60 दिवस होणार आहे. त्यामुळे प्रवास करण्यापूर्वी 60 दिवस आधी तिकीट आरक्षित करता येईल. येत्या 1 नोव्हेंबरपासून याची अंमलबजावणी सुरू होणार असल्याचं रेल्वे बोर्डानं कळवलं आहे. सध्या तिकीट आरक्षित केलेल्या नागरिकांना या निर्णयाचा काहीही फटका बसणार नाही, पण नव्यानं आरक्षण करणाऱ्यांना 1 नोव्हेंबरपासून केवळ 60 दिवसपर्यंतचीच तिकीटं आरक्षित करता येतील. परदेशी प्रवाशांसाठी ही मर्यादा पूर्वीप्रमाणे 365 दिवस असेल. हरित ऊर्जा हा भारताच्या ऊर्जा सुरक्षेच्या धोरणाचा महत्वाचा घटक असल्याचं राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी म्हटलंय. ते आज जागतिक व्यापार केंद्राच्या मुंबई विभागानं आयोजित केलेल्या शाश्वत विकासासाठी हरित आणि नवीकरणीय ऊर्जा या विषयावरच्या जागतिक व्यापार प्रदर्शनात बोलत होते. देशातली सर्वाधिक मोठी अर्थव्यवस्था असलेलं महाराष्ट्र राज्य सौर ऊर्जा, इलेक्ट्रिक वाहनं आणि बायो एनर्जी यासारख्या क्षेत्रांमध्ये देखील आघाडीवर असल्याचं ते यावेळी म्हणाले. धाराशिव इथं झालेल्या 19 वर्ष वयोगटातल्या राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत मुलांच्या गटात छत्रपती संभाजीनगर संघाने तर मुलींमधून मुंबईच्या संघानं विजेतेपद पटकावलं. दोन्ही गटांमध्ये लातूरचे संघ उपविजेते ठरले. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि धाराशिव जिल्हा व्हॉलीबॉल संघटनेच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यंदा जून महिन्यात NTA अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेने घेतलेल्या UGC NET 2024 परीक्षेचा निकाल उद्या 18 ऑक्टोबर रोजी जाहीर केला जाईल. राष्ट्रीय चाचणी संस्थेनं समाज माध्यमांवरच्या संदेशात ही माहिती दिली आहे. न्यूझीलंड विरुद्ध भारत कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात आजच्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडच्या 3-180 धावा झाल्या होत्या. आता न्यूझीलंडकडे 134 धावांची आघाडी आहे. भारताच्या कुलदीप यादव, आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 1 गडी टिपला. बेंगळुरूच्या चिन्नास्वामी मैदानावर आज झालेल्या या सामन्यात फलंदाजीला उतरलेला भारतीय संघ अवघ्या 46 धावांमध्ये गारद झाला. कोहलीसह भारताचे 5 फलंदाज शून्यावर बाद झाले. ऋषभ पंतनं 20 आणि यशस्वी जयस्वालनं 13 धावा केल्या. मॅट हेनरीने 15 धावांमध्ये 5 गडी बाद केले. विल्यम ओरुक यानं 12 धावांमध्ये 4 भारतीय खेळाडूंना तंबूत परत पाठवलं. हा या सामन्याचा 2रा दिवस होता. कालच्या दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द झाला होता. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असून किनारपट्टी भागात सोसाट्याचे वारे वाहतील असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाविकास आघाडीचं जागावाटप आज पूर्ण होण्याची शक्यता. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून रवींद्र चव्हाण यांची उमेदवारी जाहीर. विधानसभा निवडणुकीसाठी परिवर्तन महाशक्तीच्या बैठकीत 150 जागांवर एकमत. रेल्वेचं आगाऊ आरक्षण आता 120 ऐवजी 60 दिवस आधीपर्यंतच करता येणार. न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतीय संघ पहिल्या डावात 46 धावांमध्ये गारद. न्यूझीलंडची 134 धावांची आघाडी. आणि 19 वर्ष वयोगटातल्या राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत मुलांच्या गटात छत्रपती संभाजीनगर संघाला तर मुलींमधून मुंबईच्या संघाला विजेतेपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.